ಗಣಪತಿಗುಂ ಹವಾಮಹೆ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತ ಆನಶೃಣ್ವನ್ ನೋತಿಭಿಃ ಸೀದಸಾದನಂ ಪ್ರಣೋ ದೇವೀ ಸರಸ್ವತೀ ವಾಜಿನೀವತಿ ಧೀನಾಮವಿತ್ರಯವತು ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿ ಓಂ. ಓಂ ನಮೋ ಭಗವತೇ ರುದ್ರಾಯ ಓಂ ನಮಸ್ತೆ ರುದ್ರಮನ್ಯವ ಉತೋತ ಇಷವೇ ನಮಃ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಧನ್ವನೆ ಬಾಹುಭ್ಯಮುತತೆ ನಮಃ ಯಾತ ಇಷು ಶಿವತಮಾ ಶಿವಂ ಬಭೂವತೆ ಧನುಃ ಶಿವಾಶರವ್ಯಾಯಾತವತಯಾನು ರುದ್ರಮೃಡಯಾ ಯಾತೆ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೂರ ಘೋರಾ ಪಾಪಕಾಶಿನಿ ತಯಾನಸ್ತನು ವಾಶಂತಮಯಾ ಗಿರಿಶಂತಾಭಿಚಾಕಷಿ ಯಾಮಿಷುಂ ಗಿರಿಶಂತಹಸ್ತೆ ಬಿಭರ್ಷ್ಯಸ್ತವೇ ಶಿವಾಂ ಗಿರಿತ್ರತಾಂ ಕುರು ಮಾಹಿಗುಂ ಶ್ರೀ ಪುರುಷಂ ಜಗತ್ ಶಿವೇನ ವಚಸಾ ತ್ವಾ ಗಿರಿಶಾಚ್ಛಾವದಾಮಸಿ ಯತಾನಃ ಸರ್ವಮಿಜ್ಜಗದ ಯಕ್ಷ್ಮಗುಂ ಸುಮನಾ ಅಸತ್ ಅಧ್ಯವೋಚದಧಿವಕ್ತಾ ಪ್ರಥಮೋ ದೈವ್ಯೋಭಿಷಕ್ ಅಹೀರಶ್ಚ ಸರ್ವಾಂಜಂ ಭಯಂ ಸರ್ವಾಸ್ತಯಾತು ಧಾನ್ಯಃ ಅಸೌ ಯಸ್ತಾಮ್ರೋ ಅರುಣ ಉತ ಬಭ್ರಃ ಸುಮಂಗಳಃ ಯೇ ಚೇಮಾಗುಂ ರುದ್ರಾ ಅಭಿತೋ ದಿಕ್ಷಶ್ರಿತಾ ಸಹಸ್ರಶೋ ವೈಶಾಗುಂ ಹೇಡ ಈಮಹೇ ಅಸವ್ಯೋ ವಸರ್ಪತಿ ನೀಲಗ್ರೀವೋ ವಿಲೋಹಿತಃ ಉತೈನಂ ಗೋಪಾ ಅದೃಶನ್ನದೃಶನ್ನುದಹಾರ್ಯಃ ಉತೈನಂ ವಿಶ್ವಾ ಭೂತಾನಿ ಸದೃಷ್ಟೋ ಮೃಡಯಾತಿನಃ ನಮೋ ಅಸ್ತು ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಮೀಡುಷೇ ಅತೋ ಯೇ ಅಸ್ಯ ಸತ್ವಾನೋಹಂ ತೇಭ್ಯೋ ಕರನ್ ನಮಃ ಪ್ರಮುಂಚ ಧನ್ವನಸ್ವಮುಪಯೋರಾತ್ನಿಯೋರ್ಜ್ಯಾಂ ಯಾಶ್ಚ ತೇ ಹಸ್ತ ಇಷವ ಪರಾತಾ ಭಗವೋ ವಪ ಅವತತ್ಯ ಧನುಸ್ವಗುಂ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಶತೇಷು ದೇ ನಿಶೀರ್ಯ ಶಲ್ಯಾಣ ಮುಖ ಶಿವೋ ನ ಸುಮನಾಭವ ವಿಧ್ಯಂ ಧನು ಕಪರ್ತಿನೋ ವಿಶಲ್ಯೋ ಬಾಣವಾಗುಂ ಉತ ಅನೇಶನ್ನ ಸೇಷವ ಆಭುರಸ್ಯ ನಿಷಂಗತಿ ಯಾತೆ ಹೇತಿರ್ವೀಡುಷ್ಟಮಹಸ್ತೆ ಬಭೂವತೆ ಧನು ತಯಾಸ್ವಾನ್ ವಿಶ್ವತಸ್ತ್ವಮ ಯಕ್ಷ್ಮಯಾ ಪರಿಭುಜ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತ್ವಾಯುಧಾಯ ನಾತತಾಯ ದೃಷ್ಟವೇ ಉಭಾಭ್ಯಾಮುತತೆ ನಮೋ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ತವ ಧನ್ವನೆ ಪರಿತೆ ಧನ್ವನೋ ಹೇತಿರಸ್ಮಾನ್ ವೃಣಕ್ತು ವಿಶ್ವತಃ ಅತೋ ಯ ಇಷು ದಿಸ್ತವಾರೆ ಅಸ್ಮನ್ನಿದೇಹಿತಂ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಾಯ ಮಹಾದೇವಾಯ ತ್ರಯಂಬಕಾಯ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾಯ ತ್ರಿಕಾಗ್ನಿಕಾಲಾಯ ಕಾಲಾಗ್ನಿರುದ್ರಾಯ ನೀಲಕಂಠಾಯ ಮೃತ್ಯುಂ जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः। सस्विञ्जराय त्विषीमते पतीनां पतये नमो नमो। बभ्लुषाय विव्याधिनेनानां पतये नमो नमो। हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो। भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो। रुद्राय ततारिणे क्षेत्राणां पतये नमो नमः। सूतायाहन्त्याय वनानां पतये नमो नमो। रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो। मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो। भुवन्तये वारिवत्कृतायौषधीनां पतये नमो नम। उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नम। कृत्स्नवीताय धावते सत्त्वनां पतये नमः। नमत्सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः। ककुभाय निषङ्गिणेस्तेनानां पतये नमो नमो। निषङ्गिण इषु धिमते तस्कराणां पतये नमो नमो। वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो। निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः। सृकाविभ्यो जिगागुं सद्भ्यो मुष्णतां पतये नमो नमो। सिमद्भ्यो नक्तं चरत्यः प्रकृन्तानां पतये नमो नम। उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम। इषु मद्भ्यो दन्वाविभ्यश्च वो नमो नम। आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम। आयच्छद्भ्यो विसृजभ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यभ्यश्च वो नमो नम। आसीनेभ्य शयानेभ्यश्च वो नमो नम। स्वपद्भ्यो जाग्रभ्यश्च वो नमो नम। स्तिष्ठद्भ्यो दावभ्यश्च वो नमो नम। सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो। अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनेभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम। उगणाभ्यस्त्रिगुं हतेभ्यश्च वो नमो नमो। गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो। व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो। गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो। विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो। महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो। रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो। रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नम। सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः। शत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः। स्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः। कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः। पुञ्जिष्टेभ्य ಋಷಿಭ್ಯೋ ನಿಷಾದೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಇಷುಕೃದ್ಭ್ಯೋ ಧನ್ವಕೃದ್ಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ಮೃಗಯೋಭ್ಯಶ್ವನಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಶ್ವಭ್ಯಶ್ವಪತಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮಃ ನಮೋ ಭವಾಯ ಚ ರುದ್ರಾಯ ಚ ನಮ ಶರ್ವಾಯ ಚ ಪಶುಪತಯೇ ಚ ನಮೋ ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಚ ಶಿತಿಕಂಠಾಯ ಚ ನಮ ಕಪರ್ದಿನೇ ಚ ವ್ಯುಕ್ತಕೇಶಾಯ ಚ ನಮ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಚ ಶತಧನ್ವನೇ ಚ ನಮೋ ಗಿರಿಶಾಯ ಚ ಶಿಪಿಭಿಷ್ಟಾಯ ಚ ನಮೋ ಮೇಢುಷ್ಟಮಾಯ ಚೇಷುಮತೇ ಚ ನಮೋ ಹ್ರಸ್ವಾಯ ಚ ವಾಮನಾಯ ಚ ನಮೋ ಬೃಹತೇ ಚ ವರ್ಷೀಯಸೇ ಚ ನಮೋ ವೃದ್ಧಾಯ ಚ ಸಂವೃದ್ಧನೇ ಚ ನಮೋ ಅಗ್ರಿಯಾಯ ಚ ಪ್ರಥಮಾಯ ಚ ನಮ ಆಶವೇ ಚ ಜಿರಾಯ ಚ ನಮ ಶೀಘ್ರಿಯಾಯ ಚ ಶೀಭ್ಯಾಯ ಚ ನಮ ಊರ್ಮ್ಯಾಯ ಚ ವಸ್ವನ್ಯಾಯ ಚ ನಮ ಶ್ರೋತಸ್ಯಾಯ ಚ ವೀಪ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಜ್ಯೇಷ್ಠಾಯ ಚ ಕನಿಷ್ಠಾಯ ಚ ನಮ ಪೂರ್ವಜಾಯ ಚ ಪರಜಾಯ ಚ ನಮೋ ಮಧ್ಯಮಾಯ ಚ ಪಗಲ್ಭಾಯ ಚ ನಮೋ ಜಗನ್ಯಾಯ ಚ ಪುತ್ನಿಯಾಯ ಚ ನಮ ಸೋಭ್ಯಾಯ ಚ ಪ್ರತಿಸರ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಯಾಮ್ಯಾಯ ಚ ಕ್ಷೇಮ್ಯಾಯ ಚ ನಮ ಉರ್ವರ್ಯಾಯ ಚ ಕಲ್ಯಾಯ ಚ ನಮ ಶ್ಲೋಕ್ಯಾಯ ಚ ವಸಾನ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವನ್ಯಾಯ ಚ ಕಕ್ಷಾಯ ಚ ನಮ ಶ್ರವಾಯ ಚ ಪ್ರತಿಶ್ರವಾಯ ಚ ನಮ ಆಶುಷೇನಾಯ ಚ ಶುರತಾಯ ಚ ನಮ ಶೂರಾಯ ಚಾವಭಿಂದತೇ ಚ ನಮೋ ವರ್ಮಿಣೇ ಚ ವರೂತಿನೇ ಚ ನಮೋ ಬಿಲ್ಮಿಣೇ ಚ ಕವಚಿನೇ ಚ ನಮ ಶ್ರುತಾಯ ಚ ಶ್ರುತಸೇನಾಯ ಚ ನಮೋ ದಂದುಭ್ಯಾಯ ಚ ಹನನ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ದೃಷ್ಟವೇ ಚ ಪ್ರಮುಷಾಯ ಚ ನಮೋ ದೂತಾಯ ಚ ಪ್ರಹಿತಾಯ ಚ ನಮೋ ನಿಷಂಗಿಣೇ ಚೇಷುಧಿಮತೇ ಚ ನಮ ಸ್ತೀಕ್ಷ್ಣೇಶವೇ ಚಾಯುಧಿನೇ ಚ ನಮ ಸ್ವಾಯುಧಾಯ ಚ ಸುಧನ್ವನೇ ಚ ನಮ ಶ್ರುತ್ಯಾಯ ಚ ಪತ್ಯಾಯ ಚ ನಮ ಕಾಟ್ಯಾಯ ಚ ನೀಪ್ಯಾಯ ಚ ನಮ ಸೂರ್ಧ್ಯಾಯ ಚ ಸರಸ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ನಾದ್ಯಾಯ ಚ ವೈಶಂತಾಯ ಚ ನಮ ಕೂಪ್ಯಾಯ ಚ ವಟ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವರ್ಷ್ಯಾಯ ಚ ವರ್ಷ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಮೇಧ್ಯಾಯ ಚ ವಿದ್ಯುತ್ಯಾಯ ಚ ನಮ ಈದ್ರಿಯಾಯ ಚ ತಪ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವಾತ್ಯಾಯ ಚ ರೇಷ್ಮಿಯಾಯ ಚ ನಮೋ ವಾಸ್ತವ್ಯಾಯ ಚ ವಾಸ್ತುಪಾಯ ಚ ಓಂ ಹರ 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 ಓಂ ನಮಃ ಸೋಮಾಯ ಚ ರುದ್ರಾಯ ಚ ನಮಃ ಸಾಮ್ರಾಯ ಚ ಋಣಾಯ ಚ ನಮಃ ಶಂಗಾಯ ಚ ಪಶುಪತಯೇ ಚ ನಮ ಉಗ್ರಾಯ ಚ ಭೀಮಾಯ ಚ ನಮೋ ಅಗ್ರೇ ವದಾಯ ಚ ದೂರೇ ವದಾಯ ಚ ನಮೋ ಹಂತ್ರೇ ಚ ಹನೀಯಸೇ ಚ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಹರಿಕೇಶೇಭ್ಯೋ ನಮಸ್ತಾರಾಯ ನಮ ಶಂಭವೇ ಚ ಮಯೋ ಭವೇ ಚ ನಮ ಶಂಕರಾಯ ಚ ಮಯಸ್ಕರಾಯ ಚ ನಮ ಶಿವಾಯ ಚ ಶಿವತರಾಯ ಚ ನಮ ಶ್ರೀರ್ತ್ಯಾಯ ಚ ಕೂಲ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪಾರ್ಯಾಯ ಚ ವಾರ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪ್ರತರಣಾಯ ಚೋತ್ತರಣಾಯ ಚ ನಮ ಆತಾರ್ಯಾಯ ಚ ಲಾದ್ಯಾಯ ಚ ನಮ ಷಷ್ಟ್ಯಾಯ ಚ ಪೇಮ್ಯಾಯ ಚ ನಮ ಸಿಕತ್ಯಾಯ ಚ ಪ್ರವಾಹ್ಯಾಯ ಚ ನಮ ಇರಿನ್ಯಾಯ ಚ ಪ್ರಪತ್ಯಾಯ ಚ ನಮ ಕೆಗುಂ ಶಿಲಾಯ ಚ ಕ್ಷಯಣಾಯ ಚ ನಮಃ ಕಪರ್ದಿರೇ ಚ ಪುಲಸ್ತಯೇ ಚ ನಮೋ ಗೋಷ್ಠ್ಯಾಯ ಚ ಗೃಹ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಸಲ್ಪ್ಯಾಯ ಚ ಗೇಹ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಕಾಟ್ಯಾಯ ಚ ಗಹ್ವರೇಷ್ಠಾಯ ಚ ನಮೋ ಹೃದಯ್ಯಾಯ ಚ ನಿವೇಶ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪಾಗುಂ ಸವ್ಯಾಯ ಚ ರಜಸ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಶುಷ್ಕ್ಯಾಯ ಚ ಹರಿತ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಲೋಪ್ಯಾಯ ಚೋಲಪ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಊರ್ಮ್ಯಾಯ ಚ ಸೂರ್ಮ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪರ್ಣ್ಯಾಯ ಚ ಪರ್ಣಶದ್ಯಾಯ ಚ ನಮೋಪಗುರಮಾನಾಯ ಚಾಭಿಗ್ರತೆ ಚ ನಮಃ ಆಖಿರತೆ ಚ ಪ್ರಖಿರತೆ ಚ ನಮೋ ವಕ್ಕಿರಿಕೇಭ್ಯೋ ದೇವಾನಾಗುಂ ಹೃದಯೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಕ್ಷೀಣಕೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಚಿನ್ವತ್ಕೇಭ್ಯೋ ನಮ ಆನಿರ್ಹತೆಭ್ಯೋ ನಮ ಆಮೇ ವತ್ಕೇಭ್ಯಃ ದ್ರಾಪೇ ಅಂಧಸಸ್ಪತೆ ದರಿದ್ರಂ ನೀಲಲೋಹಿತ ಏಷಾಂ ಪುರುಷಾಣಾಮೇಷಾಂ ಪಶೂನಾಂ ಮಾಭೇರ್ಮಾರೋಮೋ ಏಷಾಂ ಕಿಂಚ ನಾಮ ಮತ್ ಯಾತೇ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋ ಶಿವಾ ವಿಶ್ವಾಃ ಭೇಷಜೇ ಶಿವಾ ರುದ್ರಸ್ಯ ಭೇಷಜೀ ತಯಾನೋ ಮೃಡ ಜೀವಸೇ ಇಮಾಗುಂ ರುದ್ರಾಯ ತವಸೇ ಕಪರ್ದಿನೇ ಕ್ಷಯದ್ವೀರಾಯ ಪ್ರಭರಾಮಹೇ ಮತಿಂ ಯಥಾ ನಶಮಸದ್ವಿಪದೇ ಚತುಷ್ಪದೇ ವಿಶ್ವಂ ಪುಷ್ಟಂ ಗ್ರಾಮೇ ಅಸ್ಮಿನ್ನನಾತುರಂ ಮೃಡಾನೋ ರುದ್ರೋ ತನೋ ಮಯಸ್ಕೃತಿ ಕ್ಷಯದ್ವೀರಾಯ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೇ ಯಚ್ಚಂ ಚ ಯೋಶ್ಚ ಮನುರಾಯ ಜೇ ಪಿತಾ ತದಶ್ಯಾಮ ತವ ರುದ್ರ ಪ್ರಣೀತೌ ಮಾನೋ ಮಹಾಂತಮುತ ಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ಮಾನ ಉಕ್ಷಲ್ತ ಮುತ ಮಾನ ಉಕ್ಷಿತಂ ಮಾನೋ ವದೇ ಪಿತರಂ ಮೋದ ಮಾತರಂ ಪ್ರಿಯಮಾನಸ್ತನುವೋ ರುದ್ರರೀರಿಷಃ ಮಾನಸ್ತೋಕೇತನ ಯೇ ಮಾನ ಆಯುಷಿ ಮಾನೋ ಗೋಷು ಮಾನೋ ಅಶ್ವೇಷುರೀರಿಷಃ ವೀರಾನ್ ಮಾನೋ ರುದ್ರ ಭಾವಿತೋ ವಧೀರ್ ಅವಿಷ್ಮಂತೋ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೇ ಆರಾತೇ ಗೋಗ್ನ ಉತ ಪುರುಷಗ್ನೇ ಕ್ಷಯದ್ವೀರಾಯ ಸುಂ ನಮಸ್ಮೇತೆ ಅಸ್ತು ರಕ್ಷಾ ಚ ನೋ ಅಧಿ ಚ ದೇವ ಪ್ರೋಗ್ಯತಾ ಚ ನ ಶರ್ಮ ಯಚ್ಚ ತ್ವಿಪರಹಾ ಸುಹಿ ಶ್ರುತಂ ಗತ್ತ ಸದಂ ಯುವಾನಂ ನೃದನ್ನ ಭೀಮಮುಪಹತ್ವಮುಗ್ರಂ ಮೃಡಾ ಚರಿತ್ರೇ ರುದ್ರಸ್ತವಾನೋ ಅನ್ಯಂತೆ ಅಸ್ಮನ್ನಿವಪಂತು ಸೇನಾ ಪರಿಣೋ ರುದ್ರಸ್ಯ ಹೇತಿರ್ವೃಣಕ್ತು ಪರಿ ಪೇಶಸ್ಯ ದುರ್ಮತಿರಧಾಯೋ ಅವಸ್ಥಿರಾ ಮಗವದ್ಯಸ್ತನುಶ್ವಮೀಡತ್ತೋಕಾಯತನಯಾಯ ಮೃಡಯ ಮೀಡುಷ್ಟಮ ಶಿವತಮ ಶಿವೋ ನ ಸುಮನಾ ಭವಾ ಪರಮೇ ವೃಕ್ಷ ಆಯುಧನ್ ನಿಧಾಯ ಕೃತ್ಯಂ ವಸಾನ ಆಚರ ಪಿನಾಕಂ ಬಿಭ್ರದಾಗಹಿ ವಿಕಿರಿದ ವಿಲೋಹಿತ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವಃ ಯಾಸ್ತೆ ಸಹಸ್ರಗುಂ ಹೇತಯೋನ್ಯಮಸ್ಮನ್ನಿವಪಂತು ತಾಃ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರಧಾ ಬಾಹುವೋತ್ಸವ ಹೇತಯಃ ತಾಸಾಮೀಶಾನೋ ಭಗವಃ ಪರಾಚೀನಾ ಮುಖಾಕೃತಿ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರಶೋ ಯೇ ರುದ್ರ ಅಧಿಭೂಮ್ಯಾಂ ತೇಷಾಗುಂ ಸಹಸ್ರಯೋಜನೇ ವಧಂತಾನಿ ತನ್ಮಸೇ ಅಸ್ಮಿನ್ ಮಹತ್ಯನ್ನವೇಂತರಿಕ್ಷೇ ಭವಾ ಅಧಿ ನೀಲಗ್ರೀವಾಶಿರಿಕಂಠಾ ಶರ್ವಾ ಅಧಃ ಕ್ಷಮಾಚರಾಃ नीलग्रीवाशिति कण्ठादिवगुम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्मिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखास कपर्दिनः ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पताम् पथि रक्षय ऐलभृदायव्युधः एते तानि प्रचरन्ति श्रुकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्रावितस्तिरे तेषागुंसः स्वयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतिचेत्तशोदे चेत्तशोर्द्वास्तेभ्यो नमस्ते नो मृणयन्तु तेयम् द्विष्मो यश्च नो द्वेष्टितम् भोजम् हे दधामि त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना नृत्योर्मुक्षेयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु य ओषधेषु यो रुद्रो विश्व भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु ये ते सहस्रमयुतम् पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान्यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्येनाप्याय स्वा नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि तमुष्टु हि यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रम् नमो भिर्देवमसुरम् दुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेदजो यगुम् शिवाभिमर्शनः ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अग्ना विष्णो सजोषसेवा वर्धन्तु वाङ्गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे देतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च माधीतम् च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च मओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनोश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परोगुंसि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च म आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वसश्च मे त्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे च निश्यमानम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपतम् च मरुद्धम् च मरुद्धिश्च मे क्रुप्तम् च मे क्रुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे षञ्च मे मयश्च मे प्रियम् च मे नु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रम् च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणम् च मे यन्ता च मे दत्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वम् च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रम् च मे सोश्च मे प्रसोश्च मे शीरम् च मे लयश्च मरुतम् च मे मृतम् च मे यक्ष्मम् च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वम् च मे न मित्रम् च मे भयम् च मे सुगम् च मे शयनम् च मे सोषा च मे सुदिनम् च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतम् च मे मधु च मे सद्भिश्च मे सपेतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जयेत्रम् च म औद्दिद्यम् च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टम् च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णम् च मे पूर्णतरम् च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मेनम् च मे क्षुच्च मे व्रेहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे कल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मे नवश्च मे श्यामाकाश्च मे निवाराश्च मे अश्वा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यम् च मे यश्च मे सीतम् च मे त्रपुश्च मे श्यामम् च मे लोहम् च मे अग्निश्च म आपश्च मे वेरुधश्च म ओषधयश्च मे कृष्णपच्यम् च मे कृष्णपच्यम् च मे ग्राम्याश्च मे पशवारण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तम् च मे वित्तिश्च मे भूतम् च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे अर्थश्च महेमश्च महितिश्च मे गतिश्च मे अग्निश्च महेन्द्रश्च मे सोमश्च महेन्द्रश्च मे सविता च महेन्द्रश्च मे सरस्वती च महेन्द्रश्च मे पूषा च महेन्द्रश्च मे बृहस्पतिश्च महेन्द्रश्च मे मित्रश्च महेन्द्रश्च मे वरुणश्च महेन्द्रश्च मे त्वष्टा च महेन्द्रश्च मे धाता च महेन्द्रश्च मे विष्णुश्च महेन्द्रश्च मे श्विनौ च महेन्द्रश्च मे मरुतश्च महेन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवे च महेन्द्रश्च मेऽन्तरिक्षम् च महेन्द्रश्च मे द्यौश्च महेन्द्रश्च मे दिशश्च महेन्द्रश्च मे मूर्धा च महेन्द्रश्च मे प्रजापतिश्च महेन्द्रश्च मे
अगुंशुश्च मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेधिपतिश्च म उपागुंशुश्च मे अन्तर्यावश्च म ऐन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च म आश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थे च म आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मरुतो ग्रहाश्च मेति ग्राह्याश्च म ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतेयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हार्योजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धृष्णीयाश्च मे सृजश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पोतवृच्छ म आथवनीयश्च म आग्नेद्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचदाश्च मे ववृदश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्घश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे अश्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पं ताम्रच्च मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतं च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रदन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रयविश्च मे त्रयवे च मे दित्यवाच्च मे दित्योहे च मे पञ्चाविश्च मे पञ्चावे च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्योहे च मे पष्टवाच्च मे पष्टौहे च मवृक्षा च मे वशा च मऋषभश्च मे वेहश्च मे नड्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पतामपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताग्श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगुंशतिश्च मे त्रयोविगुंशतिश्च मे पञ्चविगुंशतिश्च मे सप्तविगुंशतिश्च मे नवविगुंशतिश्च म एकत्रिगुंशच्च मे त्रयस्त्रिगुंशच्च मे चतस्रश्च मे षोडश मे द्वादश च मे षोडश च मे विगुंशतिश्च मे चतुर्विगुंश ष्टिश्च मेऽष्टाविगुं षतिश्च मे द्वात्रिगुं षच्च मे षट्त्रिगुं षच्च मे चत्वारिगुं षच्च मे चतुश्चत्वारिगुं षच्च मेऽष्टाचत्वारिगुं षच्च मे वाजश्च प्रसवश्च पिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यस्नियस्त्यान्त्यायनस्त्यान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च इडा देवहोर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्था मदानि सगुंसि षद्विश्वे देवासोक्तवाच पृथिवीमा कर्मा माहिगुंसिर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगुम् शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देव अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ तच्छय्योरावृणीमहे गातुम् यज्ञपतये दैवे स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिगातु भेषजम् शर्णो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिम् विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदगुम् सर्वम् यद्भूतम् यच्च भव्यम् उदामृतत्वस्येषानः यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अतो जायागश्च पुरुषः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतम् दिवे त्रिपादोर्ध्वमुदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवात् पुनः ततो विश्वम् व्यक्रामत् साशनानशने अभि तस्मात् विराडजायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वता वसन्तो अस्यासीदाज्यम् ग्रीष्म यद्मः शरद्धविः सप्तास्यासन् परिधयः त्रिसप्तसमिदः कृताः देवा यद्यज्ञम् तन्वानाः अवध्रन् पुरुषम् पशुम् तम् यज्ञम् बर्हिषि प्रोक्षन् पुरुषम् जातमग्रतः तेन देवा अयजन्ता साध्यार्षयश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः सम्भृतम् पृषदाज्यम् पशोगुस्तागुश्चक्रे वायव्यान् आरण्यान् ग्राम्याश्रये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः ऋषसामानि जग्निरे छन्दागुंसि जग्निरे तस्मात् यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त एके चोभयादतः गावोह जग्निरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः यत्पुरुषम् व्यदधुः कथिधा व्यकल्पयन् मुखम् किमस्य कौ बाहो का वोरुपादावुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहोराजन्यः कृतः ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्व्यागुं शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षम् शेष्णोद्यौ समवर्तत पद्भ्याम् भूमिर्दिश श्रोत्रात् तथा लोकागुम् अकल्पयन् वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य भीरः नामानि कृत्वाभिवदन्यदास्ते धाता पुरस्ताद्यमुदा जहार शक्रप्रविद्वान् प्रदिशश्च तस्रः तमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकम् महिमानः सजन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अर्भ्यः सम्भूत पृथिव्यैरसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि तस्य त्वष्टा विददद्रूपमेते तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसः परस्तात् तमेवम् विद्वानमृत इह भवते नान्यः पन्था विद्यते जनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीराः परिजानन्ति योनिम् मरीचीनाम् पदमिच्छन्ति वेधसः यो देवेभ्यातपति यो देवानाम् पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये रुचम् ब्राह्मम् जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्त्वैवम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वशे रेश्च ते लक्ष्मीश्च पत्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्यात्तम् इष्टम् मनिषाणा अमुम् मनिषाणा सर्वम् मनिषाणा तच्छय्योरावृणीमहे गातुम् यज्ञाय गातुम् यज्ञपतये दैवे स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिगातु भेषजम् शर्णोऽस्तु द्विपदे शं चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम् करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः ब्रह्मविदा प्रोतिपरम् तदेशाभ्युक्ता सत्यम् ज्ञानमनन्तम् ब्रह्म यो वेदनिहितम् गुहायाम् परमे व्योमन् सोऽश्नुते सर्वान् कामान् सः ब्रह्मणा विपश्चितेति तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः आकाशाद्वायुः वायोरग्निः अग्नेरापः अद्यपृथिवी पृथिव्या ओषधयः ओषधीभ्योऽन्नम् अन्नात् पुरुषः स वा एष पुरुषो नरसमयः तस्येदमेव शिरः अयम् दक्षिणपक्षः अयमुत्तरपक्षः अयमात्मा इदम् पुच्छम् प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति अन्नाद्वये प्रजा प्रजायन्ते याकाश्च पृथिवी दुःश्रिताः अथो अन्नेनैव जीवन्ते अथैनदपि यन्त्यन्ततः अन्नगुम् हि भूतानाम् ज्येष्ठम् तस्मात् सर्वौषधमुच्यते सर्वम् वैतेन्नमाप्नुवन्ति येनम् ब्रह्मोपासते अन्नगुम् हि भूतानाम् ज्येष्ठम् तस्मात् सर्वौषधमुच्यते अन्नाद्भूतानि जायन्ते जातान्यन्नेन वर्धन्ते अध्यतेति च भूतानि तस्मादन्नम् तदुच्यत इति तस्माद्वा एतस्मादन्नरसमयात् अन्योन्तर आत्मा प्राणमयः तेनैष पूर्णः स वा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधता अन्वयम् पुरुषविदः तस्य प्राण एव शिरः ज्ञानो दक्षिणपक्षः अपान उत्तरपक्षः आकाश आत्मा पृथिवी पुच्छम् प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति प्राणम् देवा अनुप्राणन्ते मनुष्या पशवश्च ये प्राणो हि भूतानामायुः तस्मात् सर्वायुषमुच्यते सर्वमेव त आयुर्यन्ते ये प्राणम् ब्रह्मोपासते प्राणो हि भूतानामायुः तस्मात् सर्वायुषमुच्यत इति तस्यैष एव शारीर आत्मा यः पूर्वस्य तस्माद्वा एतस्मात् प्राणमयात् अन्योन्तर आत्मा मनोमयः तेनैष पूर्णः स वा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधताम् अन्वयम् पुरुषविधः तस्य यजुरेव शिरः ऋग्दक्षिणपक्षः सामोत्तरपक्षः आदेश आत्मा अथर्वाङ्गिरसपुच्छम् प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्यमनसा सह आनन्दम् ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कदाचनेति तस्यैष एव शारीर आत्मा यः पूर्वस्य तस्माद्वा एतस्मान्मनोमयात् अन्योन्तर आत्मादिज्ञानमयः तेनैष पूर्णः स वा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधता अन्वयम् पुरुषविधः तस्रश्रद्धैव शिरः ऋतम् दक्षिणः पक्षः सत्यमुत्तरः पक्षः योग आत्मा महःपुच्छम् प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति विज्ञानम् यज्ञम् तनुते कर्माणि तनुतेऽपि च विज्ञानम् देवा सर्वे ब्रह्म ज्येष्ठमुपासते विज्ञानम् ब्रह्म चेद्वेद तस्माच्चेन प्रमाद्यते शरीरे पाप्मनो हित्वा सर्वान् कामान् समष्टुतैते तस्यैष एव शरीर आत्मा यः पूर्वस्य तस्माद्वा एतस्माद्विज्ञानमयात् अन्योन्तर आत्मानन्दमयः तेनैष पूर्णः स वा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधता अन्वयम् पुरुषविदः तस्य प्रियमेव शिरः मोदो दक्षिणः पक्षः प्रमोद उत्तरः पक्षः आनन्द आत्मा ब्रह्मपुच्छम् प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति असन्नेव स भवति असद्ब्रह्मेति वेद चेत् अस्ति ब्रह्मेति चेत् वेद सन्तमेनम् ततो विदुरिति तस्यैष एव शरीर आत्मा यः पूर्वस्य अथातोनु प्रश्नाः उत विद्वानमुम् लोकम् प्रेत्य कश्चन गच्छति आहो विद्वानमुम् लोकम् प्रेत्य कश्चित् समश्नुता शोकामयत बहुस्याम् प्रजायेते सतपोतप्यता सतपस्तत्वा इदगुम् सर्वमसृजत यदिदम् किञ्च तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत् तदनुप्रविश्य सत्यत्यच्चाभवत् निरुक्तम् च निरुक्तम् च निलयनम् च निलयनम् च विज्ञानम् च विज्ञानम् च सत्यम् च मृतम् च सत्यमभवत् यदिदम् किञ्च तत्सत्यमित्याचक्षते तदप्येष श्लोको भवति असद्वा इदमग्र आसीत् ततो वै सदजायत तदात्मानग्रः स्वयमकुरुत तस्मात् तत्सुकृतमुच्यत इति यद्वै तत्सुकृतम् रसो वै सः रसगृह्येवायम् लब्ध्वानन्दे भवति को ह्येवान्यार्कः प्राण्यात् यदेष आकाश आनन्दो न स्यात् एष ह्येवानन्दयाति यदा ह्येवैष एतस्मिन्न दृश्येनात्मे निरुक्ते निलयने भयम् प्रतिष्ठाम् विन्दते अथ सो भयम् गतो भवति यदा ह्येवैष एतस्मिन्नुदरमन्तरम् कुरुते अथ तस्य भयम् भवति तत्त्वेव भयम् विदुषो मन्वारस्य तदप्येष श्लोको भवति भीषास्मात्वातः पवते भीषो देति सूर्यः भीषास्मादग्निश्चेन्द्रश्च मृत्युर्धावति पञ्चम इति सैषानन्दस्य मीमागुंसा भवति युवात् स्यात् साधु युवाध्यायकः आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयम् पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् स एको मानुष आनन्दः ते ये शतम् मानुषा आनन्दाः स एको मनुष्यगन्धर्वाणामानन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये शतम् मनुष्यगन्धर्वाणामानन्दाः स एको देवगन्धर्वाणामानन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये शतम् देवगन्धर्वाणामानन्दाः स एकः पितृणाम् चिरलोकलोकानामानन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये शतम् पितृणाम् चिरलोकलोकानामानन्दाः स एक आजानजानाम् देवानामानन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये शतमाजानजानाम् देवानामानन्दाः स एकः कर्म देवानाम् देवानामानन्दः ये कर्मणा देवानभियन्ति श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये शतम् कर्म देवानाम् देवानामानन्दाः स एको देवानामानन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये शतम् देवानामानन्दाः स एक इन्द्रस्यानन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये शतमिन्द्रस्यानन्दाः स एको बृहस्पतेरानन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य के ये शतम् बृहस्पतेरानन्दाः स एकः प्रजापतेरानन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये शतम् प्रजापतेरानन्दाः स एको ब्रह्मण आनन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्य स यश्चायम् पुरुषे यश्चासावादित्ये स एकः स य एवंवित् अस्माल्लोकाद्प्रेत्या एतमन्नमयमात्मानमुपसङ्क्रामति एतम् प्राणमयमात्मानमुपसङ्क्रामति एतम् मनोमयमात्मानमुपसङ्क्रामति एतम् विज्ञानमयमात्मानमुपसङ्क्रामति एतमानन्दमयमात्मानमुपसङ्क्रामति तदप्येष श्लोको भवति यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्यमनसा सह आनन्दम् ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कुतश्च नेति एतगुम् हवावन तपति किमहगुम् साधुना करवम् किमहम् पापमकरवमिति स य एवम् विद्वानेते आत्मानग्रस्पृणुते उभे हे वैचरेते आत्मानग्रस्पृणुते य एवम् वेदा इत्युपनिषत् स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम् न्यायेन मार्गेण महिम् महेशाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम् समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु
ॐ शान्ति शान्ति शान्तिः।